93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये अवतीभवती घडणाऱ्या घटना घडामोडी एक महत्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे मद्य कारखान्यांचे पाणी निम्म्यावर आलेले आहे. एकूणच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकारनं मद्यनिर्मिती कारखाने आणि इतर उद्योगांच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करून आता त्यांना अर्ध्यावर आणलेलं आहे. त्यामुळे वाचणारं जे पाणी आहे ते दुष्काळी भागांना गरजेनुसार उपलब्ध करून देता येईल. आणि हा जो आदेश आहे हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मंगळवारी दिलेला आहे कालच्याला. त्यामुळे एकूणच या गोष्टीचा काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम त्या ठिकाणांवर होईल जिकडं प्रचंड पाण्याची कमतरता आहे असं खरंच वाटतंय. मॉर्निंग नंबर वनमध्ये पाणी हा जो विषय आहे ना हा अत्यंत महत्वपूर्ण होऊन बसलेला आहे. उद्यापासून इकडं रेड एफ एम 93.5 वर सुद्धा एक फार महत्वपूर्ण ऍक्टिव्हिटी सुरू होणार आहे, इनिशिएट होणार आहे. काय असणार आहे नेमकं हे सगळं कळेल तुम्हाला उद्यापासून. फिलहाल जॅकपॉट से कभी जो बादल बरसे कडक ट्रॅक सुख हेच 93.5 रेड एफ एम वर बजाते राहो.